जय जय रघुवीर समर्थ। दशक 18, समास पहिला, बहुदेव स्थान निरूपण। श्रीराम तुज नमो गजवदना, तुझा महिमा कळेना, विद्या बुद्धी देसी जना, लहान थोरासी श्रीराम। तुज नमो सरस्वती, चारी वाचा तुझेन स्फूर्ती, तुझे निज रूप जाणती ऐसे थोडे श्रीराम। धन्य धन्य चतुरानना, ता केली सृष्टी रचना, वेदशास्त्रे भेदनाना प्रकट केले श्रीराम। धन्य विष्णू पाळण करीसी, एकांशे सकळ जीवासी, वाढविसी वर्तविसी जाण जाणो श्रीराम। धन्य धन्य भोळा शंकर, जयाच्या देण्यास नाही पार, राम नाम निरंतर जपत आहे श्रीराम। धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचाही देव, इंद्रलोकींचे वैभव काये म्हणून सांगावे श्रीराम। धन्य धन्य येम धर्म, सकल जाणती धर्माधर्म, प्राणीमात्रांचे वर्म ठाई पाडती श्रीराम। वेंकटेशी महिमा किती, भले उभ्या अन्न खाती, वडे धिरडी स्वाद घेती, आतळस आपालांचा श्रीराम। धन्य तू वो बनशंकरी, उदंड शाखांची आहारी, विवर विवरो भोजन करी ऐसा कैचा श्रीराम। धन्य भीम गोलांगुळा, कोरवड्यांच्या उदंडमाळा, दही वडे खाता सकळा समाधान होये श्रीराम। धन्य तू गाखंडे राया, भंडारे होये पिवळी काया, कांदे भरीत रोटगे खाया सिद्ध होती श्रीराम। धन्य तुळजा भुवानी, भक्ता प्रसन्न होते जनी, गुण वैभवास गणी ऐसा कैचा श्रीराम। धन्य धन्य त्या पांडुरंग, अखंड कथेचा होतो धिंग, तान माने रागरंग नाना प्रकारी श्रीराम। धन्य तुगा क्षत्रपाळा, उदंड जना लाविला चाळा, भावे भक्ती करिता फळा वेळ नाही श्रीराम। राम कृष्णादिक अवतार, त्यांचा महिमा अपार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले श्रीराम। सकळ देवांचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ, भूमंडळी भोग सकळ त्यासी सगडे श्रीराम। नाना देव होऊनि बैसला, नाना शक्तिरूपे झाला, भोक्ता सकल वैभवाला तोची एक श्रीराम। याचा पाहावा विचार, उदंड लांबला जोजार, होती जाती देवनर किती म्हणोनी श्रीराम। कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्तुती, सर्वत्रांची भोगप्राप्ती अंतरात्म्यासी चघडे श्रीराम। कोण देही काय करीतो, कोण देही काये भोगितो, भोगी त्यागी विरागीतो एकची आत्मा श्रीराम। प्राणी साभिमाने भुलले, देहाकडे पाहात गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असोनी श्रीराम। आरे या आत्मयाची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे, अगाध पुण्य अनुसंधान राहे काही एक श्रीराम। त्या अनुसंधानासरिसे जळोनी जाईजे किल्मिषे, अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरो न पाहाती श्रीराम। अंतर्निष्ठो तिकितुके तरले, अंतरभ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भरंगळले लोकाचारे श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, बहुदेवस्थान निरूपण नाम समास पहिला। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक 18, समास दुसरा, सर्वज्ञ संग निरूपण। श्रीराम। नेणपणे जाले ते जाले, जाले ते होऊन गेले, जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त श्रीराम। जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू श्रीराम। जाणत्यापाशी लेहो शिकावे, जाणत्यापाशी वाचू शिकावे, जाणत्यापाशी पुसावे सकळ काही श्रीराम। जाणत्यास करावा उपकार, जाणत्यास झिजवावे शरीर, जाणत्याचा पाहावा विचार कैसा आहे श्रीराम। जाणत्याचे संगतीने भजावे, जाणत्याचे संगतीने झिजावे, जाणत्याचे संगतीने रिझावे विवर विवरो श्रीराम। जाणत्यापाशी गावे गाणे, जाणत्यापाशी वाजवणे, नाना आळाप शिकणे जाणत्यापाशी श्रीराम। जाणत्याचे कासेशी लागावे, जाणत्याचे औषध घ्यावे, जाणता सांगेल ते करावे पथ्य आधी श्रीराम। जाणत्यापाशी परीक्षा शिकणे, जाणत्यापाशी तालीम करणे, जाणत्यापाशी पोहणे अभ्यासावे श्रीराम। जाणता बोलेल तैसे बोलावे, जाणता सांगेल तैसे चालावे, जाणत्याचे ध्यान ध्यावे नाना प्रकारी श्रीराम। जाणत्याच्या कथा शिकाव्या, जाणत्याच्या युक्ती समजाव्या, जाणत्याच्या गोष्टी विवराव्या सकळ काही श्रीराम। जाणत्याचे पेच जाणावे, जाणत्याचे पीळ उकलावे, जाणता राखेल तैसे राखावे लोकराजी श्रीराम। जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे घ्यावे रंग, जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे श्रीराम। जाणत्याचा साक्षेप घ्यावा, जाणत्याचा तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख समजावा न बोलताची श्रीराम। जाणत्याचे धूर्तपण, जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे निरूपण ऐकत जावे श्रीराम। जाणत्याची कवित्वे शिकावी, गद्ये पद्ये ओळखावी, माधुर्य वचने समजावी अंतर्यामी श्रीराम। जाणत्याचे पाहावे प्रबंध, जाणत्याचे वचन भेद, जाणत्याचे नाना संवाद बरे शोधावे श्रीराम। जाणत्याची तीक्ष्णता, जाणत्याची सहिष्णुता, जाणत्याची उदारता समजून घ्यावी श्रीराम। जाणत्याची नाना कल्पना, जाणत्याची दीर्घ सूचना, जाणत्याची विवंचना समजून घ्यावी श्रीराम। जाणत्याचा काळ सार्थक, जाणत्याचा अध्यात्म विवेक, जाणत्याचे गुण अनेक आवघेच घ्यावे श्रीराम। जाणत्याचा भक्तिमार्ग, जाणत्याचा वैराग्य योग, जाणत्याचा अवघा प्रसंग समजून घ्यावा श्रीराम। जाणत्याचे पाहावे ज्ञान, जाणत्याचे शिकावे ध्यान, जाणत्याचे सूक्ष्मचिन्ह समजून घ्यावे श्रीराम। जाणत्याचे अलिप्तपण, जाणत्याचे विदेह लक्षण, जाणत्याचे ब्रह्मविवरण समजून घ्यावे श्रीराम। जाणता एक अंतरात्मा, त्याचा काये सांगावा महिमा, विद्या कळा गुण सीमा कोणे करावी श्रीराम। परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद, तेणे करिता आनंद उदंड होतो श्रीराम। परमेश्वरे निर्मिले ते अखंड दृष्टी सपडते, विवर विवरो समजावे ते विवेकी जनी श्रीराम। जितुके काही निर्माण झाले, तितुके जगदेश्वरे निर्मिले, निर्माण वेगळे केले पाहिजे आधी श्रीराम। तो निर्माण करतो जना, परी पाहो जाता दिसेना, विवेक बळे अनुमाना आणीत जावा श्रीराम। त्याचे अखंड लागता ध्यान, कृपाळूपणे देतो वाशन, सर्व काळ संभाषण तदांशेच करावे श्रीराम। ध्यान धरीना तो अभक्त, ध्यान धरील तो भक्त, संसारापासुनी मुक्त भक्तास करी श्रीराम। उपासनेचे सेवटी देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सर्वज्ञ संग निरूपण नाम समास दुसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक 18 समास 3 निस्पृह शिकवण। श्रीराम। दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश, दास म्हणे सावकास विवेक पाहावा श्रीराम। न पाहाता उत्तम विवेक, आवघा होतो अविवेक, अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे श्रीराम। हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले देखत देखता श्रीराम। मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, कामचांडाळ उठिला तरुणपणी श्रीराम। मूर्ख आळसी आणि तरुणा सर्वांविषयी दैन्यवाणा, काही मिळेना कोणा काये म्हणावे श्रीराम। जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी श्रीराम। बोलता येना बैसता येना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे श्रीराम। लिहिणे नाही वाचणे नाही, पुसणे नाही सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही बाष्कळपणे श्रीराम। आपणास काहीच येना आणि शिकविले ही मानेना, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी श्रीराम। अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे श्रीराम। आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा श्रीराम। एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधन, येतनी आळसाचे दर्शन होऊच नये श्रीराम। अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ श्रीराम। पद प्रबंध श्लोक प्रबंध, नानाधाटी मुद्रा छंद, प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे श्रीराम। कोणे प्रसंगी काये म्हणावे, ऐसे समजोन जाणावे, उगे जीवा उगे शिणावे कासे आसी श्रीराम। दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखोनी म्हणावे, जे आठवेल ते गावे हे मूर्खपण श्रीराम। ज्याची जैसी उपासना तेची गावे चुकावे ना, रागज्ञाना ताळज्ञानाभ्यासावे श्रीराम। साहित संगीत प्रसंगमाने करावी कथेची घमशाने, अर्थांतर श्रवण मनने काढीत जावे श्रीराम। पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितले गोष्टीचे असावे स्मरणांतरी श्रीराम। अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थमनी श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपण नाम समास 3। श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक 18 समास 4 देह दुर्लभ निरूपण। श्रीराम देहा करिता गणेश पूजन, देहा करिता शारदा वंदन, देहा करिता गुरु सज्जन संत श्रोते श्रीराम, देहा करिता कवित्वे चालती, देहा करिता अधेने करिती, देहा करिता अभ्यासिती नाना विद्या श्रीराम, देहा करिता ग्रंथलेखन नाना लिपी ओळखण नाना पदार्थ शोधन देहा करिता श्रीराम, देहा करिता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी, देहा करिता तीर्थाटनी फिरती प्राणी श्रीराम, देहा करिता श्रवण घडे देहा करिता मननी पवाडे, देहा करिता देही आतुडे मुख्य परमात्मा श्रीराम, देहा करिता कर्म मार्ग देहा करिता उपासना मार्ग, देहा करिता ज्ञान मार्ग भूमंडळी श्रीराम, योगी वीतरागी तापसी देहा करिता नाना सायासी, देहा करिता आत्मयासी प्रकटणे घडे श्रीराम, येह लोक आणि परलोक देहा करिता सकळ सार्थक, देहे विण निरार्थक सकळ काही श्रीराम, पुरश्चरणे अनुष्ठाने गोरांजने धूम्रपाने शीतोष्ण पंचाग्नी साधने देहा करिता श्रीराम, देहा करिता पुण्यशील देहा करिता पापी केवळ, देहा करिता अनर्गळ शुचिस्मंत श्रीराम, देहा करिता अवतारी देहा करिता वेशधारी नाना बंडे पाषांडे करी देहा करिता श्रीराम, देहा करिता विषय भोग देहा करिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग देहा करिता श्रीराम, देहा करिता नवविधा भक्ती देहा करिता चतुर्विधा मुक्ती, देहा करिता नाना युक्ती नाना मते श्रीराम, देहा करिता दानधर्म देहा करिता नाना वर्म, देहा करिता पूर्वकर्म म्हणती जनी श्रीराम, देहा करिता नाना स्वार्थ देहा करिता नाना अर्थ, देहा करिता होई जे व्यर्थ आणि धन्य श्रीराम, देहा करिता नाही नाना कळा देहा करिता उणा आगळा, देहा करिता जिव्हाळा भक्तिमार्गाचा श्रीराम, नाना सन्माने अर्गम साधने देहा करिता तुटती बंधने, देहा करिता निवेदने मोक्ष लाभे श्रीराम, देहे सकळामध्ये उत्तमो देही राहिला आत्मा रामो, सकळा घटी पुरुषोत्तमो विवेकी जाणती श्रीराम, देहा करिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती देहा करिता होती जाती अवतार मालिका श्रीराम, देहा करिता नाना भ्रम देहा करिता नाना संभ्रम, देहाचेन उत्तमोत्तम भोगिती पदे श्रीराम, देहा करिता सकळ काही देह्य विण काही नाही, आत्मा विरेठाई ठाई नवतात दैसा श्रीराम, देहे परलोकींसे तारू नाना गुणांसा गुणागरू नाना रत्नांसा विचारू देह्याचेनी श्रीराम, देह्याचेन गायन कळा देह्याचेन संगीत कळा देह्याचेन अंतरकळा ठाई पडे श्रीराम, देहे ब्रह्मांडाचे फळ देहे दुर्लभजी केवळ परी या देह्यास निवळ उमजवावे श्रीराम, देहा करिता लहान थोर करिती आपुलाले या व्यापार त्याही मध्ये लहान थोर किती एक श्रीराम, जे जे देहे धरूनचा आले ते ते काही करून गेले हरिभजने पावन झाले किती एक श्रीराम, अष्टधा प्रकृतीचे मूळ संकल्परूपची केवळ नाना संकल्पे देहे फळ घेऊन आले श्रीराम, हरि संकल्प मुळी होता तोच फळी पाहावा आता नाना देह्यांतरी तत्वता शोधिता कळे श्रीराम, वेलाचे मुळी बीज उदक रूप वेली समज पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंशे श्रीराम मुळाकरिता फळ येते फळाकरिता मूळ होते येणे करिता होत जाते भूमंडळ श्रीराम असो काही एक करणे कैसे घडे देह्या विणे देहे सार्थकी लाभणे म्हणजे बरे श्रीराम आत्म्याकरिता देहे जाला देह्याकरिता आत्मा तगला उभययोगे उदंड चालिला कार्यभाग श्रीराम चोरून गुप्त रूपे करावे ते आत्मयासी पडे ठावे कर्तृत्व याचे न स्वभावे सकळ काही श्रीराम देहामध्ये आत्मा सतो देहे पूजिता आत्मा तोषतो देहे पीडिता आत्मा क्षोभतो प्रत्यक्ष आता श्रीराम देहा वेगळी पूजा पावेना देहा विण पूजा भावेना जनी जनार्दन म्हणोनी जना संतुष्ट करावे श्रीराम उदंड प्रगटला विचार धर्मस्थापना तदनंतर तेथेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी श्रीराम सगट भजन करू येते तरी मूर्खपण अंगी लागते गाढवासी पूजिता कळते काये त्याला श्रीराम पूज्य पूजेसी अधिकार उगेची तोष वावे इतर दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे श्रीराम सकळ जगदांतरींचा देव क्षोभता राहाव्या कोठे ठाव जना वेगळा जना सोपाव आणि नाही श्रीराम परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काये सांगावी खूण परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहे दुर्लभ निरूपण नाम समास चौथा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक 18 समास 5 करंट परीक्षा निरूपण श्रीराम धान्य उदंड मोजिले परीत्या मापे नाही भक्षिले विवरल्या विण तैसे झाले प्राणी मात्रासी श्रीराम पाठ म्हणता वरेना पुसता काही चकळेना अनुभव पाहता अनुमाना मधे पडे श्रीराम शब्दरत्ने परीक्षावी प्रत्ययाची पाहोन घ्यावी येरते अवघी सांडावी एकीकडे श्रीराम नावरूप आवघे सांडावे मग अनुभवास मांडावे सार असार एकचि करावे हे मूर्खपणा श्रीराम लेखके कुळ समजवावे किंवा उगेच वाचावे येणे दृष्टांते समजावे कोणी तरी श्रीराम जेथे नाही समजावीस तेथे आवघी कुसुमुस पुसो जाता वसवस वक्ता करी श्रीराम नाना शब्द एक वटिले प्रचिती वीण उपाव केले परीते अवघेची व्यर्थ गेले फडप्रसंगी श्रीराम पसेवरी वैरण घातले तातडीने जाते वोडिले तेणे पीठ बारीक आले हे तो घडेना श्रीराम घासा मागे घास घातला अवकाश नाही चावायला अवघा बोकणा भरिला पुढे कैसे श्रीराम येका फडणीसाचे लक्षण विरंग जाऊ नेदीक्षण समस्तांचे अंतकरण सांभाळीत जावे श्रीराम सूक्ष्म नावे सुखे घ्यावी तितुकी रूपे ओळखावी ओळखून समजवावी श्रोतयासी श्रीराम समशा पुरता सुखी होती श्रोते अवघे आनंदती अवघे क्षणक्षणावंदिती गोसावियांसी श्रीराम समशा पुरता वंदिती समशा न पुरता निंदिती गोसावी चिणचिण करती कोण्या हिशोबे श्रीराम शुद्ध सोने पाहून घ्यावे, कसी लावून तावावे, श्रवण मनने जाणावे प्रत्यासी श्रीराम। वैद्याची प्रचित येना, वेथा परती होयेना, आणि रागे जावे जना कोण्या हिशोबे श्रीराम। खोटे कोठेची चालेना, खोटे कोणास मानेना, या कारणे अनुमाना खरे आणावे श्रीराम। लिहिणे न येता व्यापार केला, काही एक दिवस चालिला, पुसता सुरनीस भेटला तेव्हा खोटे श्रीराम। सर्व आवघे हिशेबी ठावे, प्रत्यय साक्षीने बोलावे, मग सुरनीसे काय करावे सांगा नाका श्रीराम। स्वये आपण चिगुंते, समजावीस कैसी होते, नेणता कोणी एकते आपदो लागती श्रीराम। बळे विण युद्धास गेला तो सर्वस्वे नागवला, शब्द ठेवावा कोणाला कोण कैसा श्रीराम। जे प्रचितीस आले खरे तेच घ्यावे अत्यादरे, अनुभवे विण जे उत्तरे ते फलकटे जाणावी श्रीराम। शिकवू जाता राग चढे, परंतु पुढे आदळ घडे, खोटा निश्चय तात्काळ उडे लोकामध्ये श्रीराम। खरे सांडुनी खोटे गेणे, भकादेस काये उणे, त्रिभुवनी नारायणे न्याय केला श्रीराम। तो न्याय सांडिता सेवटी, अवघे जगची लागे पाठी, जनी भांड भांडो हिंपुटी किती भावे श्रीराम। अन्याये बहुतास पुरवले, हे देखिले ना ऐकिले, वेडे उगे जिभही फरले असत्याचे श्रीराम। असत्य म्हणजे तेची पाप, सत्य जाणावे स्वरूप, दोही मध्ये साक्षप कोणाचा करावा श्रीराम। मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैसे, या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे श्रीराम। वाच्यांश जाणून सांडावा, लक्षांश विवरून घ्यावा, या कारणे निशब्द मुळाचा गोवा आढळेना श्रीराम। अष्टदा प्रकृती पूर्व पक्ष, सांडूनी अलक्षी लावावे लक्ष, मननशील परमदक्ष तोच जाणे श्रीराम। नाना भूसाणे कण, एकची म्हणणे अप्रमाण, रस चोवडिया कोण शहाणा सेवी श्रीराम। पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारासार अनेक, सकळ शोधूनिया एक सार घ्यावे श्रीराम। मायेकरिता कोणी एक अन्वय आणि वितरेक, ते माया नसता विवेक कैसा करावा श्रीराम। तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाकी प्रवेशावे, आत्मनिवेदने पावावे समाधान श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, करंट परीक्षा निरूपण नाम समास पाचवा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ।